नमस्कार मंडळी, आपणाला तर माहितीच असेल मी ईश्वर पिंपरीकर, माझ्या जीवाचा जीवलग मित्र बापूराव पिंपरीकर 24 तास गडी दारूच्या नशात असतो. हजार वेळा त्याला सांगितलं, बापूराव बापूराव दारू चांगली नाही, या दारूच्या पायात माणसाचं काय काय झालं, पण नेहमी तो तोंडावरती होय म्हणणार आणि घोटभर ढकालली की होता तसाच पुन्हा होणार. अहो काय सांगायचं मंडळी, काल याच्या घरामध्ये भांडण असं चालू होतं, काय सांगायचंय तुम्हाला. बघा त्याला बी किती औक्ष आहे, समोरनं ते बघा डुलत आलाच बघा बापूराव. बापूराव
कोण आहे रे?
राम राम राम.
ईश्वरराव आहे का? राम राम. काय बऱ्याच दिवसातनं गाठ भेट झाली.
हा बऱ्याच दिवसात ना.
हो
परवा तर बापूराव तुम्ही मला भेटला होता.
त्यालाच लय दिवस म्हणत असतो मी.
परवा दिवसाला लय दिवस?
हो.
काय चाललंय? काय
काय नाही, तुला घ्यायची का?
काय
आर चल टाकू.
बापूराव तुला माहित आहे का नाही?
काय रे,
मी दारूवाल्याच्या मैतीला तरी कधी जातो का रे?
कारण का?
अरे बाबा मी साध दारूवाल्याच्या मैतीला सुद्धा जात नाही.
का जात नाही?
त्या टायमाला मी सुदित नसतो.
तुझ्या आईसा नालायक तुझ्या मी
बापूर.
म्हणजे तू बी पितोय?
मग मारतोयस का? म्हण
तू पितोयस ना. चल आड्यावर.
किशात काय आणलं?
आणले तुझ्यासाठी क्वार्टर.
मग आड्याव कशाला?
चल
चल त्या झाडाखाली जा.
एवढ्यानं काय होतंय? अजून घेव.
अजून प्यायची?
मग
चल आड्यावर जायचंय.
चल ईश्वर फुटाने घ्यायचे का?
क्वार्टर न जरा बरेच वाटते बर का.
कसं काय?
पण अजून प्यायची होती जरा.
शबास रे वागा. आता तुझ्या पैसे आहेत का?
काय
पैसे आहेत का? पैसे
बापूराव. बापूराव पैशाला काय तोटा नाही.
तोटा नाही?
हो तुझं सगळं घरदार ऐकू.
म्हणजे माझं घरदार ऐकून पैसे घेतोच काय?
अरे तुला काय करायचंय?
मग
तुझं जरी घरदार ऐकलं तर तुला मी जागा देतो.
कुठं जागा द्यायची?
मारतीच्या देवळात झोपायला.
शबास रे वाघा. म्हणजे तुडवून दे माणसांनी मला.
काय रे?
अरे मग चावडीवर झोपाय जागा देतोस म्हणजे देवळात.
बापूराव तुला काय करायचंय? चल अजून थोडी थोडी मारो.
आता कुठं आहेत पैसे माझं?
तुझ्याकडे पैसे नाही?
नाही पैसे माझं.
आज कर तुझ्या हातात काय?
घड्याळ आहे. घड्याळ?
ए चल त्या आड्यावर देव.
कुणाला?
त्या गंगूबाईला देव. आणि पेऊ एक एक तांबे अजून.
चल
हा
चाल अरे जाऊ दे अशी हजार घाट्याला घेऊ.
ओ कोण आहे घरात? गंगूबाई
कोण आहे?
ओ गंगूबाई
कोण बोलताय तुम्ही?
म्हणजे आवाज जाऊन ओळखू येत नाही का?
ईश्वर थांब रे, मी बघतो.
ए तू नाही जा दारात न जायचा, जा थांब जरा.
हे गंगूबाई
अहो काय म्हणताय?
मामाला ओळखलं का?
बाप्या बाप्या.
ए अबाक मी जीव मारून टाकी.
ए मी त्या गंगू संघ बोलतोय ना.
फाडीन फाडीन.
कोणाला?
तुला.
ए गंगू
काय हो?
अंग माझा चाकू.
ए भंगू.
आता गंगूबाई साठी या दोघांचीच भांडणं लागली का काय?
डोबळ तूच त्याला डोबळ.
ए तो एक एक तांबे दे. एक एक तांबे दे पहिले मग ह्याला सांगतो.
अहो तुम्हाला पहिला एक एक तांबे दिला तर तुम्हाला उभा राहायला सुद्धा येईना.
ए वकून नकोस. वकून नकोस. अजून घे.
ए बाबू बाटले.
असं द्या गंगूबाई तुम्ही भेहू नका. आम्ही दोघ आहे, साहेबाची गाडी आली तरी.
आता कशाचं दोघ आहे तुम्ही? परवकून घाण केली की दारात? आता
असू द्या, गिरायकाला उलट सुलट बोल लागण्याचा सगळा धंदा जाळून टाकेन.
ए बाबूराव आताशी जरा कमी झाले बघ. बाया माणसा संघ भांडणं म्हणजे कायद्याने गुन्हा आहे.
आला का तूच भांडतोय मला काय म्हणतो?
आणि तो गुन्हा कसा आहे
हा
सांगायला पाहिजे तुला.
सांग.
चल सगळ्या रस्त्याने सांग. बापूराव
ए लांब आलो गाडी. आपण
लांब म्हणजे काय रे?
50 कोस आलो.
तुझ्या आईचं नालायक तुझ्या. तासात 50 कोस माणूस चालत,
मी एवढा रोज चालतच नाही.
ए अरे समोरन समोरन देव.
अरे ससा आहे ससा.
अरे ससा नाही रे, नंदा काको आले. नंदा काको.
नंदा काको. ए काकोला माझं काही नाव सांगू नको.
अरे तुझ्या तोंडाचा वास येईल बाजूला सरक.
माझ्याकडे 15 रुपये आहेत पहिले काकूच.
अरे ए काकू काय दारू इकते का रे नालाय का?
मी उसन घेतलं होत.
अरे मुर्ध्यानो, दारू मुळे कुणाकुणाचं कस कस वाटळ झालं हे ऐकात ह्या गाण्यातन.
नंदा काकू, तुझा नवरा लय पेट होता ना?
अरे लय पेट होता माझा नवरा म्हणूनच तुम्हाला मी सांगते.
मग तुमच्या नवऱ्याला काय झालं या दारू मुळे?
ऐक ना आता,
दारू कशी नडली तुमच्या नवऱ्याला?
तीच गाण्यात नाही का माझ्या नवऱ्याला दारू कशी नडली
सांगायचं?
हो
बर.
सवई दारूची याला गजडली, सवई दारूची याला गजडली जडली. ऐका दादानो, माझ्या नवऱ्याला दारू ही नडली. ऐका दादानो, माझ्या नवऱ्याला दारू ही नडली. दारूचा नाद भारी आला पिऊन बाटली सारी. याला दारूचा नाद भारी आला पिऊन बाटली सारी. याला रस्त्यात दिसली छोरी गेला तिच्याच अंगावरी. तीन चप्पल याला उकाडली, तीन चप्पल याला उकाडली काढली. ऐका दादानो, माझ्या नवऱ्याला दारू ही नडली. ऐका दादानो, माझ्या नवऱ्याला दारू ही नडली. कसा तरी हा सुटून आला, मनामध्येच लई बावरला. कसा तरी हा सुटून आला, मनामध्येच लई बावरला. दोन जणांनी याला ग धरला, भर रस्त्यावरी ग मारला. सारी अंगाची कापड फाडली, सारी अंगाची कापड फाडली फाडली. ऐका दादानो, माझ्या नवऱ्याला दारू ही नडली. ऐका दादानो, माझ्या नवऱ्याला दारू ही नडली. त्याचा झाला तरी अक्कल नाही ग याला. तिथं अपमान त्याचा झाला तरी अक्कल नाही ग याला. पुन्हा जाऊन दारू प्याला, मग झुकत घरी निघाला. याची बत्तीशी सारी चपाडली, याची बत्तीशी सारीच पाडली पाडली. ऐका दादानो, माझ्या नवऱ्याला दारू ही नडली. ऐका दादानो, माझ्या नवऱ्याला दारू ही नडली.